चीनीमंडी.com पॉडकास्ट.
येत्या 20 ते 25 दिवसात बहुतेक साखर कारखान्यांचा हंगाम संपुष्टात येण्याचा अंदाज. महाराष्ट्रातील पश्चिम भागात जास्त पूर आणि मराठवाड्यातील दुष्काळामुळे ऊस पिकाचं नुकसान झालं आणि मराठवाड्यातील दुष्काळामुळे जनावरांच्या छावण्यांमध्ये बऱ्याच ऊसाचा वापर चाऱ्यासाठी झाला आहे. ऊस तोडणी कामगारांच्या समस्येनं साखर कारखानदारांनाही त्रास दिला आहे. याचा परिणाम साखर उत्पादनावरही झाला आहे. राज्यातील साखर कारखानदारांनी 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत 390.82 लाख टन ऊस गाळप करून 10.83 साखर उतार्यासह 442.42 लाख क्विंटल साखर उत्पादन केलं, जे मागील हंगामाच्या याच कालावधीपेक्षा कमी आहे. चालू साखर हंगामात राज्यातील 143 कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले असून त्यापैकी औरंगाबाद विभागाचे 5 आणि अहमदनगर विभागातील 3 साखर कारखान्यांनी गाळप थांबवलं आहे. आता अशी अपेक्षा आहे की 20 ते 25 दिवसात बहुतेक कारखान्यांचा हंगाम संपुष्टात येईल.